नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी आज होणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत काल संपली. या टप्प्यात लोकसभेच्या 94 जागांसाठी 10 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशात येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवारी चौथ्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या 96 जागांसाठी 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात 13 मे रोजी मतदान होणार आहे. याबरोबरच आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175 जागांसाठी आणि ओदिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 28 जागांच्या निवडणुकांकरिता काल अधिसूचना जाहीर झाली. भारतातल्या मजबूत लोकशाहीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून लोकशाहीत मतदान ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. येत्या 5 वर्षात देशात विकास घडवून आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यानंतर त्यांनी परभणी इथंही प्रचारसभा घेतली. गेल्या दशकात झालेल्या समावेशक विकासानुसार सबका साथ सबका विकास सार्थ ठरवण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला मत द्यावं असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केलं. पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर जालना इथं प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत सर्वत्र बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहेत. पेट्रोल गॅसच्या किमती वाढल्या आहेत. याचा विचार करून मत द्यावं असं ते म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.